नमस्कार, मी विजया सहजराव, ऐकूया काही ठळक घडामोडी. भारताची अर्थव्यवस्था आता आगेकूच करण्याच्या महत्वाच्या टप्प्यावर पोचली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या मे महिन्याच्या मासिक पत्रिकेत म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालच्या चमून लिहिलेल्या लेखात बाजारात उत्पादनाची मागणी वाढत असल्याची स्पष्ट चिन्ह दिसू लागल्याचं तसंच गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मागणी वाढू लागल्याचं म्हटलं आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात तिमाही महसुलात उच्चांकी वाढ झाली असून मार्च 2024 पासून त्यात आणखी वाढ होत असल्याचंही या लेखात म्हटलं आहे. मुंबईत घाटकोपर इथं होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागानं विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. या पथकात 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. या अधिकाऱ्यांनी अपघाताला कारणीभूत असणाऱ्या भावेश भिंडे याच्या घराची झडती घेतली. कोरोना विषाणूच्या केपी 2 या नव्या उपप्रकाराचे सर्वाधिक 51 रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. केपी 2 हा JN1चा उपप्रकार आहे. त्याचा संसर्ग 8 फेब्रुवारी रोजी पुण्यात संकलित केलेल्या रुग्णांच्या नमुन्यामध्ये पहिल्यांदा आढळून आला. सध्याच्या रुग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिंग केले असता 70% नमुने केपी 2 पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोना विषाणूच्या संसर्गाविरुद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्येही याचं संक्रमण होऊ शकतं अशी माहिती जिनोम सिक्वेन्सिंगचे राज्य समन्वयक डॉ राजेश कार्यकर्ते यांनी दिली. राज्यात येत्या 3 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात काल रात्री मेघगर्जनेसह पाऊस पडला. देशाच्या सागरी सीमांशी संबंधित हितरक्षणासाठी भारतीय नौदल नेहमी सुसज्ज असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी केलं. ते नवी दिल्ली इथं नौदल मुख्यालयात नौदल अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. भारतीय नौदलाने आत्मनिर्भर होण्यावर भर दिल्याचं ते म्हणाले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 268 अंकांची वाढ झाली आणि तो 74,221 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 69 अंकांची वाढ नोंदवत 22,598 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.